ओके सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर 1 मध्ये आज जी पर्सनॅलिटी आपल्या सोबत गप्पा मारण्यासाठी आहे त्या पर्सनॅलिटी सोबत बोलत असताना माझ्याकडून खूप जास्त चुका होणार आहेत. ज्या लोकांशी बोलण्याची भेटण्याची तुम्हाला इच्छा असते ती मंडळी कधीतरी अशी अचानकपणे समोर येतात आणि तुम्ही ब्लँक होऊन जातात. आज खूप ब्लँक आहे कारण आपल्या सोबत आहेत श्री नरेंद्र पाटील सर. सर खूप खूप स्वागत आहे आमच्या मॉर्निंग नंबर 1 मध्ये.
नमस्कार नमस्कार.
जी जी मुलं स्पर्धा परीक्षा देतात, ज्या ज्या मुलांना स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रगती करायची आहे, ज्या ज्या मुलांना काहीतरी गोल अचीव्ह करायचा आहे, अशा प्रत्येकासाठी, इन शॉर्ट या संपूर्ण भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण एक आयडल आहात. सलाम आहे सर आपल्याला.
थँक्यू थँक्यू.
एक महत्वाचा प्रश्न खरं तर सुरुवातीलाच विचारायचा आहे. स्पर्धा परीक्षा ज्याकडे सध्या विद्यार्थ्यांचा कल खूप जास्त वाढत चाललेला आहे, तुम्ही त्या काळामध्ये स्पर्धा परीक्षा देत होतात जेव्हा ह्या विषयाबद्दल इतका अवेअरनेस नव्हता, इतकी माहिती नव्हती, काय तेव्हाची थॉट प्रोसेस होती सर आपली?
हो बरोबर. मी ज्या वेळेस स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात केली म्हणजे साधारणतः 94-95 साली, त्यावेळेस आपल्या नाशिकमध्ये असं इतकं पोषक वातावरण नव्हतं आणि आम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी मुंबई किंवा पुण्याला आणि युपीएससीच्या परीक्षेसाठी तर दिल्लीलाच जावं लागायचं.
बरोबर.
इंजिनिअरिंग आणि मेडिकलकडे जाण्याचा जो कल होता, म्हणजे इंजिनियर्स आणि डॉक्टर्स हेच सम करिअर असतं असा एक कल आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे, त्यानुसार सगळेच मुलं इंजिनियर्स आणि डॉक्टर्स होण्याचा प्रयत्न करतात.
बरोबर.
तर त्याच अनुषंगाने मी सुद्धा इंजिनिअरिंगच्या मागे लागलो होतो, इंजिनिअरिंग केलं. पण मग त्यानंतर मला वाटलं की इंजिनिअरिंगचे म्हणजे माझे सगळेच मित्र इंजिनियर झालेले, दहावीचा जेव्हा आमचा वर्ग होता जवळजवळ 99 अधिक मुलं आमचे इंजिनियर झालेले होते.
क्या बात सर. आपली आपली शाळा कोणती तेव्हाची?
मी नाशिकची बॉईज टाउन पब्लिक स्कूल.
क्या बात आहे. असे विद्यार्थी संपूर्ण वर्ग इंजिनियर म्हणून ती उत्सुकता कुतूहल जास्त वाढलं. सर प्लीज कंटिन्यू.
हा, तर मग त्यावेळेस मला वाटलं की आपणही दुसरा काहीतरी करिअर ऑप्शनचा विचार करावा. त्यातच माझे वडील, त्यांना कायमच म्हणजे कलेक्टर ह्या पदाचं अट्रॅक्शन कायम होतं, आयएएस या पदाचं अट्रॅक्शन होतं
वडिलांना.
वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि माझे मोठे थोरले मावस बंधू होते आता कैलासवासी किशोर सूर्यवंशी, ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची जी टेक्निकल एमपीएससी असते ती एक्झाम ते पास झाले होते. हे दोघांची मला मोठी प्रेरणा होती आणि त्यांना त्यांचा माझ्यावर फार मोठा विश्वास होता की मी काहीतरी करू शकतो. त्यातच मग माझे जे थोरले बंधू आहेत रवींद्र पाटील ते एमपीएससी पास झाले, दुसरे मावस बंधू विजय सूर्यवंशी ते पण एमपीएससी पास झाले. त्यामुळे मग घरात तसा वारसा होता, तसं वातावरण आमच्याच घरात असल्यामुळे मला मग पुढचं काम जास्त आवड गेलं नाही.
क्या बात आहे, क्या बात. म्हणजे खऱ्या अर्थानं तुमची जडणघडण होण्यासाठी तुम्हाला फॅमिली सपोर्ट ही गोष्ट खूप महत्वाची असते.
हो हो, खूप महत्वाची आहे.
नाशिक, आपल्याला सरांसोबत अजून भरपूर गप्पा मारायच्या आहेत, कुठेही जाऊ नका. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.